श्रोतेहो नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपणा सर्वांनाच ठाऊक आहे की आमच्या या कार्यक्रमातून बायबल, की जे परमेश्वराचं जिवंत वचन आहे, त्यातील वचनांद्वारे आम्ही आपल्याशी संवाद प्रस्थापित करत असतो. तर अशा या प्रभू येशूच्या वचनातील बायबलच्या याकोबाच्या पुस्तकातील वचनाद्वारे आपल्याशी बोलणार आहेत श्रीमती रोशना पीटर.
सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. पुन्हा एक बार आपणा सर्वांचे मी स्वागत करीत आहे. परमेश्वराचा संदेश घेऊन मी आपल्या सेवेत उपस्थित आहे. श्रोत्यांनो, किती आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही सर्व परमेश्वराचे वचन अशा प्रकारे रेडिओच्या माध्यमाने ऐकू शकतो. कदाचित आपण विचार करीत असाल की टीव्हीवर तर चांगले कार्यक्रम येत आहेत, ते मी पाहिन आणि मनोरंजन करून घेईन. पण मी आपणाला सांगू इच्छिते की परमेश्वराचं वचन तुम्हाला आध्यात्मिक रूपाने आशीर्वादित करणार आहे आणि त्याद्वारे जी शांती, जो आनंद आपणाला प्राप्त होणार आहे, तो चिरकाळ टिकणार आहे. श्रोत्यांनो, आज आम्ही याकोबाच्या पत्राच्या शेवटच्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. पाचवा अध्याय आणि पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. मी आपणाला मागच्या कार्यक्रमात सांगितले की ह्या अध्यायामध्ये याकोब श्रीमंतांशी बोलत आहे. तो श्रीमंत आणि गरीब ह्याविषयी पवित्र वचन काय सांगते ते सांगत आहे. काय याकोब त्याच्या काळातील देवहीन लोकांशी बोलत आहे किंवा येणाऱ्या काळातील देवहीन लोकांशी? तो त्याच्या काळातील श्रीमंतांना चेतावणी देत आहे आणि ही चेतावणी कोणत्याही दिवसाला, विशेषत आमच्या काळाला लागू पडते. याकोबाने हे पत्र, आमचा विश्वास आहे की इसवी सन 45 आणि 50 दरम्यान लिहिले. दुसरे जे अभ्यासक आहेत ते ह्याची तारीख इसवी सन 60 अशी देतात. तारखेची पर्वा न करता एरुश्लेमेचा विध्वंस येणाऱ्या दिवसांमध्ये होता, कारण इसवी सन 70 मध्ये रोमचा टायटस आला आणि त्याने एरुश्लेमचा नाश केला, जो आधी कधी झाला नव्हता. त्याने एरुश्लेमेला धुळीस मिळविले. त्याने ख्रिस्ती लोकांचा, यहुद्यांचा तिरस्कार केला व हे दोन्ही समूहाचे लोक, अर्थात ख्रिस्ती आणि यहुदी, त्यावेळी एरुश्लेममध्ये राहत होते. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. जेव्हा त्याने हे कार्य संपवले तेव्हा त्या ठिकाणी एकही श्रीमंत यहुदी उरला नव्हता. त्यांना एकतर जीवे मारण्यात आले होते किंवा गुलाम बनवून नेण्यात आले होते. आणि जितकी काही धनसंपत्ती होती ती उद्ध्वस्त झाली किंवा जप्त करण्यात आली. याकोब जे पुढे घडणार होते ते दृष्टिक्षेपात ठेवून अशा प्रकारचे प्रभावी विधान करू शकला, कारण प्रभू येशूने स्वर्गरोहणापूर्वी ह्याविषयी भविष्यद्वाणी केली होती. त्याने आपल्या शिष्यांना लूक ऋषभवर्तमान 21 अध्याय आणि 20 वचनात सांगितले, परंतु एरुश्लेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. श्रोत्यानो, ह्या भविष्यद्वाणीची पूर्तता इसवी सन 70 मध्ये झाली. आता दुसरं वचन पहा, काय सांगतं 5 अध्याय दुसरं वचन. तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. ख्रिस्ताच्या येण्याच्या प्रकाशात त्यांना ही चेतावणी देण्यात आली की हा जगातील सर्व धनसंपत्ती नाश होणार आहे. हे अर्थातच देहहीन व्यक्तीला आज जितके प्रभावित करू शकेल तितके त्या दिवसात प्रभावित करू शकले नाही. श्रीमंत व्यक्तीला माहीत होते की त्याच्यासाठी भविष्य अनिश्चित आहे, ज्याप्रकारे आज अनेकांनी त्याला समजून घेतले आहे. दुर्घटना, दुष्काळ, मानसिक तणाव, संकटे ह्यांचा धोका नेहमीच ठेवलेला असतो. जेव्हापासून श्रोत्यांनो मानवाने पैसा गोळा करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून प्रत्येक दिवसाचा क्रम अशाच प्रकारचा झालेला आहे. मानवाच्या जीवनामध्ये दुर्घटना, दुष्काळ, मानसिक तणाव, संकटे हे सर्व ठेवलेले आहेत. काही वर्षे चांगली असतात, काही वर्षे खराब असतात आणि असे नेहमीच राहील. तिसरं वचन पहा, तुमचे सोने व तुमचे रुपये ह्यावर जंग चढला आहे, त्यांचा तो जंग तुम्हा विरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्निप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. याकोब म्हणतो, काय तुम्हाला माहीत आहे का की तुमचे सोने व तुमचे रुपये ह्यावर जंग चढणार आहे. हा परमेश्वराचा न्याय आहे जो देवहीन श्रीमंतांवर ख्रिस्ताने दिलेल्या दोन दाखल्यातील पुरुषांवर आला त्याप्रमाणे येणार आहे. दोघांनाही मृत्यू आला आणि मृत्यू निश्चितच श्रीमंत माणसाला त्याच्या संपत्तीपासून अलग करतो. याकोब देवहीन श्रीमंतांना त्यांचे पैसे साठविण्याविषयी दोष देत आहे. चांदी सोने जंग खातात. जेव्हा एक व्यक्ती लाख रुपये कमावते तेव्हा ती संतुष्ट होत नाही. तिला वाटतं की एक लाख रुपयापेक्षा मी 2 लाख रुपये कमवावे, मला 2 लाख रुपये मिळावेत. श्रोत्यांनो, हे समुद्राचे पाणी पिण्याप्रमाणे आहे. जितके तुम्ही ते प्याल तितके तुम्हाला अधिक तहान लागेल. श्रीमंत लोक आम्हाला दिसतं की पैसा मिळवीत राहतात, परंतु त्यांचा तो पैसा त्यांना आनंदित करीत नाही. परमेश्वराने संपत्ती साठविण्यासाठी नाही तर देण्यासाठी दिली आहे. येशूने दिलेल्या दाखल्यात श्रीमंत माणसाने मोठमोठी कोठारे बांधली. परंतु श्रोत्यांनो, आपण एकावेळी पोटात मावेल इतकेच खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो, एकावेळी एकच पोशाख घालू शकतो. जास्त जमा करून आम्ही काही करू शकत नाही. हेच कारण आहे की येशू ख्रिस्ताने त्या माणसाला मूर्ख म्हटले. स्वतःची कोठारे भरण्यापेक्षा त्याने दुसऱ्या कोणाची कोठारे भरायला हवी होती, परंतु तो स्वार्थी होता आणि त्याला असं वाटलं की मी फार अधिक वर्षे जगणार आहे आणि मला मग भरपूर संपत्ती प्राप्त होऊन मी चांगले सुखाचे जीवन व्यतीत करू शकेन. 4 वचनात पहा याकोब काय म्हणतो. पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापिली त्यांची तुम्ही अडकून ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. याकोब देवहीन श्रीमंतांना पैसे साठविण्यासाठीच दोषी ठरवित नाही, तर अप्रामाणिकपणे पैसे कमविण्यासाठी दोषी ठरवितो. त्यांनी श्रीमंत होण्यासाठी गरिबांना लुटले आहे. दाखल्यामध्ये श्रीमंत माणसाने भिकाऱ्यासाठी भाकरीचा चुरा मेजावरून खाली पडू दिला. किती विलक्षण संदेश आहे ह्यात. त्या भिकाऱ्याला श्रीमंत माणसाच्या दाराशी ठेवण्यात आले कारण त्याच्यासाठी तो श्रीमंत माणूस जबाबदार होता. नीतीसूत्रे 22:7 सांगतं. नीतीसूत्रे 22:7. धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवितो, ऋणको धनकोचा दास होतो. परमेश्वर प्रत्येक देवहीन व्यक्तीला दोषी ठरवतो जो अप्रामाणिकपणे पैसा कमवतो, विशेषत जेव्हा तो देवाच्या लेकरांना अपमानित करतो. भलेही आता परमेश्वर अशा लोकांबाबतीत काहीच करीत नाही, परंतु भविष्यात तो त्यांचा न्याय करणार आहे. जर लोक त्यांच्या हाताखाली असणाऱ्या लोकांच्या हातावर पाय ठेवून संपत्ती कमवायत असतील तर परमेश्वर त्याचाही न्याय करेल. ही श्रीमंतांसाठी, वेगवेगळ्या संघांसाठी, मजदूर संघासाठी, तसेच मंडळातील वेगवेगळ्या संस्थांसाठी चेतावणी आहे. ज्याप्रकारे लोक पैसा कमवतात आणि खर्च करतात त्याविषयी परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे. आता 5 वचन पहा. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला, वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. श्रोत्यानो, श्रीमंत वाईट मार्गाने आपला पैसा खर्च करीत होते. नीतीसूत्रे 18:11 पहा काय सांगतं. नीतीसूत्रे 18:11 आणि नंतर नीतीसूत्रे 28:11 आपण वाचणार आहोत. धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे. नंतर 28:11 पहा. धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढितो. श्रोत्यांनो, हे दोन देवहीन श्रीमंत माणसांचे चित्र आहे ज्यांच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले. दोघांनाही आपल्या संपत्तीला उपभोगण्याची इच्छा होती. एकाची इच्छा होती की ती संपत्ती त्याने साठवून ठेवावी व उतार वयात तिचा उपभोग घ्यावा. दुसरा, ती संपत्ती उपभोगीत होता जेव्हा एक भिकारी त्याच्या दरवाजाबाहेर नेहमी पडलेला असे. जर श्रोत्यांनो, आपण निश्चय केला आहे की आपण ह्याच जीवनासाठी जगावे तर जगा, पण परमेश्वर म्हणतो, तुम्ही मूर्ख आहात. आता 6 वचन आपण वाचूया. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरविले, त्याचा घात केला, तो तुम्हास विरोध करीत नाही. जेव्हा आम्ही स्वतःकडे, आमच्या स्वतःच्या सरकारकडे व जगातील दुसऱ्या शासन व्यवस्थेकडे पाहतो, तेव्हा असं वाटतं की ती एक अशी सत्तेची रचना आहे जी शासन व्यवस्थेला लबाडीने चालविते व अर्थव्यवस्थेला बिघडून टाकते. नुकसान किंवा अफरातफर लपविण्यासाठी खोटा हिशोब तयार करते. आम्ही लेखन कार्याविषयी आपले मत प्रदर्शित करण्याच्या स्वातंत्र्याविषयी बरेच काही ऐकतो, परंतु हे स्वातंत्र्य त्यांच्या विचाराप्रमाणे, मताप्रमाणे लोकांच्या विचारसरणीला बदलून टाकण्याचे स्वातंत्र्य आहे. जरी आम्हाला बोलण्याचे आणि आम्हाला जो वाटेल तो धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असले, तरी आमच्या स्वतःच्या देशात आम्ही देवाचे वचन स्वतंत्रपणे लोकांना सांगू शकत नाही. आज श्रीमंत पापी लोक असे करून निभावून जातात. प्रथम दावीद ह्यामुळे विचलित झाला आणि आपण त्याविषयी वाचले आहे की तो कशा प्रकारे अशा लोकांची भरभराट होताना पाहून दुःखी झाला होता. जर श्रोत्यानो मी काही वाईट करतो तर परमेश्वर मला त्वरित त्यासाठी शासन करतो, माझी कान उघाडणी करतो असं त्याला वाटत होतं. परंतु बाबेलचा राजा प्रगती करून पुढे जात आहे, त्याला कोणीच थांबवित नाही, असं का? खरे पाहता दुष्टांसाठी हा परमेश्वराचा न्याय आहे. तो आता त्यांचा न्याय करीत नाही, परंतु त्यांचा शेवट फार भयंकर होणार आहे. आणि ही गोष्ट नंतर दाविदाला कळली. श्रीमंतीने मानवाला कधीच सुख दिले नाही. ख्रिस्ती श्रीमंत व्यक्तीसाठी ह्या ठिकाणी एक पाठ आहे. तुमची बँकेतली बचत किती मोठी आहे? जर ह्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त आला तर काय आपण स्वतःच्या तिजोरीत काय आहे ते त्याला पाहू द्याल? एक दिवस तो तसे करणार आहे. तुम्ही तुमच्या पैशाचा, संपत्तीचा उपयोग कसा करता? श्रोत्यानो हा मोठा प्रश्न आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त ते पाहत आहे. नीतीसूत्रे 30वा अध्याय आणि 8वं वचन सांगतं, व्यर्थ अभिमान व लबाडी मजपासून दूर राख. दारिद्र्य किंवा श्रीमंत मला देऊ नको, मला आवश्यक तेवढे अन्न खावे असते. श्रोत्यानो अशा प्रकारची प्रार्थना आम्हातील प्रत्येकाची असायला हवी. मी आभारी आहे की ना तर मी श्रीमंत आहे ना तर मी गरीब आहे. कारण श्रोत्यानो मी जर श्रीमंत असते ना तर मी परमेश्वराला विसरून गेले असते. मी जर गरीब असते तर कदाचित मी चोरी केली असती. परंतु देवाने मला अशा परिस्थितीत ठेवलेले नाही. मी देवाचे आभार मानते की मी मध्यम वर्गीयांमधून आहे. आता आम्हाला नंतर पाहायला मिळतं की ख्रिस्ताचे येणे एक धीर आहे, एक आशा आहे. आम्ही कोणत्या प्रकारच्या जगात राहत आहोत ही याकोबाने फार चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. हे फार मोठे आणि वाईट जग आहे जे श्रीमंतीच्या शिडीवर चढत आहेत. ते दुसऱ्यांच्या बोटांवर पाय ठेवून चढत आहेत. श्रोत्यानो आम्ही या जगाला बदलू शकत नाही. मग आम्ही काय करू शकतो? देवाचे म्हणणे ऐका. तो आता स्वतःच्या लेकरांशी बोलत आहे. 7व्या वचनात तो म्हणतो, अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरितो. श्रोत्यानो जेव्हा ख्रिस्त येईल व स्वतःचे राज्य स्थापित करील, तेव्हा गरिबांना ह्या जगाच्या इतिहासात योग्य व प्रामाणिक न्याय देण्यात येईल. याविषयी बहुतेक सर्व संदेष्टे बोललेत व त्यांनी ह्या गोष्टीवर भर दिला. आपण त्याविषयी यशयाचे पुस्तक 11वा अध्याय आणि 4व्या वचनामध्ये वाचू शकता. प्रभू येशू ख्रिस्त गरिबांना योग्य वागणूक आणि योग्य न्याय देणार आहे. हे एक फार विलक्षण विधान आहे. ह्या जगातील सर्व चुकीच्या गोष्टींना ख्रिस्ताचे येणे ठीक करणार आहे. याविषयी आम्ही पवित्र शास्त्रात पुन्हा आणि पुन्हा वाचतो. फक्त संदेष्ट्यांनीच ह्याविषयी सांगितले नाही, परंतु ख्रिस्ताने सुद्धा पहाडी उपदेशामध्ये ह्याला स्पष्ट केले. मत्तै कृष्णभूर्तमान 6वा अध्याय 19 ते 24 वचनांमध्ये आपण ह्याविषयी वाचू शकता. मत्तै कृष्णभूर्तमान 6वा अध्याय 19 ते 24 वचने. दुसऱ्या शब्दात जेव्हा शेतकरी बी पेरतो तेव्हा दुसऱ्या दिवशी जाऊन तो हे पाहत नाही की कापणीची वेळ झाली आहे किंवा नाही. याकोब ह्या वचनामध्ये म्हणतो, अर्थात 7 वचनामध्ये, की धीर धरा, कापणीची वेळ येत आहे. आम्ही बहुधा ऐकतो असे म्हटलेले की ख्रिस्ती लोक जेव्हा सुवार्तेच्या कार्यासाठी देवाचे वचन सांगण्यासाठी जातात तेव्हा ते कापणी करतात. मी ह्या मताशी सहमत नाही. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना पीक भरपूर आहे पण कापणी करणारे थोडे आहेत असे म्हटले तेव्हा तो काळाच्या शेवटी होता. तो नियमशास्त्राच्या काळाचा शेवट होता. प्रत्येक काळाचा शेवट न्यायाने झाला. वर्तमान युगाचा सुद्धा देवाच्या न्यायाने शेवट होणार आहे. ती कापणी असणार आहे. मत्तै कृषुवर्तमान 13 अध्यायामध्ये प्रभू येशूने म्हटले की तो त्याच्या स्वर्गदूतांना एकत्र करण्याकरिता पाठवणार आहे. विश्वासणारे कापणी करणार नाहीत. गव्हाच्या पिकापासून निधन अलग करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वराचे वचन लोकांना सांगतो तेव्हा आम्ही काय करतो? आम्ही देवाच्या वचनाचे बीज पेरतो. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा पेरणार आहे आणि आज तो बी पेरित आहे. मी ह्याला माझा सुद्धा व्यापार समजते, माझे कार्य समजते. मी देवाचे वचन शिकवते व ह्या जगात दुसरे काही नाही जे मी करू शकेन, परंतु देवाचे वचन सांगणे हेच एक कार्य मी करू शकते. श्रोत्यानो, मी फक्त बी पेरित आहे, परंतु जे पेरलेले बी आहे ते काही चांगल्या भूमीवर पडते. अधिक तर पडत नाही, परंतु काही ना काही बी अवश्य चांगल्या भूमीवर पडते. आमचे कार्य आहे बी पेरणे. त्याबद्दल परमेश्वराची स्तुती असो. आता 8 वचन बघा काय म्हणतं. तुम्हीही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. पवित्र शास्त्रात आम्हाला सांगण्यात आले आहे की आम्ही ख्रिस्ताच्या परत येण्याच्या प्रकाशात राहावे. अर्थात नेहमी त्याच्या येण्याची जाणीव आम्ही ठेवावी. 9 बंधूंना तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकूर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ आहे. आपण दुसऱ्यांचा न्याय करीत आहात आणि नेमक्या अशा वेळी येशू ख्रिस्त आला तर ती वेळ तुमच्यासाठी ओशाळवाणी ठरेल. तुम्ही अचानक स्वतःला त्याच्या उपस्थितीत तुमचा न्याय त्याच्याद्वारे होताना पाहाल. ह्या ठिकाणी याकोब खरे पाहता म्हणत आहे की तुम्ही प्रथम स्वतःचे घर व्यवस्थित करा. दुसऱ्याच्या घराचे सगळे काही व्यवस्थित करण्याआधी स्वतःचे घर व्यवस्थित आहे किंवा नाही हे पहा. त्याच्या येण्याआधी, अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याआधी सर्व गोष्टी ठीक करा, कारण जर तुम्ही त्या करणार नाही तर मग तो येऊन त्या सरळ करेल. हे समजून घेणे विश्वासणाऱ्यांसाठी अगत्याचे आहे. आता 10 बघा. बंधूंनो, जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर ह्याविषयीचा कित्ता घ्या. संदेश ते आमच्यासाठी उदाहरण आहेत. त्यांनी छळ त्रास सहन केला आणि त्यांनी धीर धरला. 11 ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून आले. फक्त हेच मला योबाच्या धीराविषयी सांगते. मी त्याविषयी ऐकले आहे, परंतु जेव्हा मी योबाचे पुस्तक वाचते तेव्हा मला असं वाटतं की योब हा फार अधीर वृत्तीचा होता. खरे पाहता तो धीर धरायला शिकला. तो अधीर वृत्तीचा होता पण धीर धरायला शिकला. दुसऱ्या शब्दा श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्ही जे वचन वाचलं आहे ते सांगतं की प्रभू दया करणारा, कोमलतेने करुणा करणारा आहे. श्रोत्यानो, देवबाप योबाशी खरोखर कळवळा करून उदारतेने वागला. 12 माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणावयाचे तर होय म्हणा, नाही म्हणावयाचे तर नाही म्हणा. श्रोत्यानो, काही लोक शपथ खातात, प्रामाणिकपणे बोलण्याचं आव आणतात, पण ते प्रामाणिक राहत नाहीत. आता आम्ही पाहूया धार्मिक व्यक्तीच्या प्रार्थनेत सामर्थ्य असते. 13 आणि 14 वचने सांगतात, तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. तुम्हापैकी कोणी दुखणायत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. श्रोत्यांनो, आज आम्हाला दिसतं की अशा प्रकारची शिकवण काही लोक देत आहेत की औषध घेण्याची गरज नाही, फक्त प्रार्थना करा आणि तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. आणि आताच काही दिवसांपूर्वी एका तरुण मुलीचा मृत्यू झाला कारण तिला अशी शिकवण देण्यात आली होती की तुझ्या टीबीच्या आजारासाठी औषधाची गरज नाही, फक्त प्रार्थना कर. आणि त्या मुलीने औषध मधातच थांबवले आणि तिचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या चुकीच्या शिकवणीपासून आपण दूर रहा. जर परमेश्वराला आपणाला आरोग्य द्यायचे आहे तर तो निश्चितच आपणाला आरोग्य देईल आणि त्याद्वारे तो स्वतःचे गौरव करून घेईन. श्रोत्यांना, 2 ग्रीक शब्द आहेत जे अनॉइंट किंवा अभिषेक करणे ह्यासाठी नवीन करारात भाषांतरित करण्यात आले आहेत. त्यांच्यापैकी एक धार्मिक भावाने उपयोगात आणला जातो, तो शब्द आहे ग्रीक भाषेमध्ये क्रिओ. त्यापासून आम्हाला ख्रिस्टॉस हा शब्द मिळालेला आहे. ख्रिस्त अभिषिक्त होता, ह्याचा अर्थ तेलाने किंवा सुगंधित द्रव्याने अभिषेक करणे होतो. नवीन करारात ह्याला फक्त 5 वेळा वापरण्यात आले आहे आणि ते परमेश्वराद्वारे पवित्र आत्म्याने ख्रिस्ताला केलेल्या अभिषेकाला दर्शिते. अभिषेक ह्या शब्दाकरिता दुसरा शब्द आहे एलेफो. ह्या शब्दाला नवीन करारात अनेक वेळा वापरण्यात आले आहे. मत्तयकृत शुभवर्तमान 6 अध्याय आणि 17 वचनामध्ये हा शब्द वापरण्यात आला आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे केसावर तेल ओतणे, जेणेकरून तुम्ही चांगले दिसावे. दुसरा क्रिओ हा शब्द पवित्र आणि धार्मिक शब्द आहे. या वचनात याकोब उपयोगात आणत असलेला शब्द एलिओफो आहे आणि त्याचा अर्थ आहे तेलाने चोळणे. आपल्याला आठवत असेल की जेव्हा हिस्किया आजारी होता तेव्हा त्यांनी त्याच्या फोडावर काही औषधी लावली. याकोब ह्या ठिकाणी काहीतरी फार व्यवहारात्मक सांगत आहे. तो म्हणतो, मंडळीच्या वडील जनांना प्रार्थना करण्याकरिता बोलवावे आणि उत्तम डॉक्टरकडे जावे. तुम्हाला औषध वापरायचे आहे. कोणावर तेल ओतून त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त होईल असे म्हणणे चुकीचे आहे. असे म्हणणे म्हणजे जणू त्या तेलामध्ये जादू आहे. याकोब फार व्यवहारात्मकरित्या ह्या ठिकाणी बोलत आहे. याकोब प्रार्थना योद्धा होता. तो म्हणतो, वडील जनांना प्रार्थना करण्याकरिता बोलवा. हेच कारण आहे की जेव्हा मी आजारी पडते श्रोत्यानो, तेव्हा मी इतरांना माझ्याकरिता प्रार्थना करण्याकरिता सांगते. मी इतर विश्वासणाऱ्यांच्या याजकीयपणावर विश्वास ठेवते. याकोब पुढच्या वचनात हे स्पष्ट करतो. 15 आणि 16 वचनांमध्ये तो म्हणतो, विश्वासाची प्रार्थना दुखणायतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल, आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल. ह्यास तो तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. श्रोत्यांनो, जेव्हा आपण आजारी होता तेव्हा देवाच्या लोकांना प्रार्थनेसाठी बोलवा. आणि ह्यावर मी विश्वास ठेवते आणि आपणाला त्याकरिता उत्साहित करू इच्छिते. आम्हाला देवाजवळ आमच्या पापांची कबुली द्यायची आहे, परंतु आमच्या चुका एकमेकांजवळ कबूल करायच्या आहेत. मी तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा देऊ शकत नाही, नाही देवाचा कोणी सेवक. फक्त परमेश्वरच आमच्या पापांना क्षमा करू शकतो. याकोब एक फार महान प्रार्थना योद्धा होता. त्याला वृद्ध उंटाचे गुडघे असे म्हणत, कारण अधिक वेळ गुडघ्यांवरून प्रार्थना केल्यामुळे त्याचे गुडघे खरखरीत आणि कडक झाले होते. तो आता दुसऱ्या एका प्रार्थना योद्ध्याविषयी बोलत आहे. 17 आणि 18 वचनांमध्ये तो सांगतो, एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. काय आपण ह्याची कल्पना करू शकता? तीन वर्षे त्याने पाऊस पडू दिला नाही, परंतु जेव्हा पाऊस पडला त्याआधी त्याने प्रार्थना केली. श्रोत्यानो, तो प्रार्थना करणारा होता. अशीच कळकळीची प्रार्थना करणारे लोक आज आम्हाला हवे आहेत. 19:20 पहा, माझ्या बंधूंनो, तुम्हामधील कोणी सत्यापासून भगला आणि त्याला कोणी माघारे फिरविले, तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवेल व पापांची रास झाकेल, हे ध्यानात ठेवा. मला वाटतं हे त्या व्यक्तीला लागू होते ज्याचे अद्यापही तारण झालेले नाही व जो सत्याप्रत पोचलेला नाही. जेव्हा तो ख्रिस्ताच्या तारणाच्या ज्ञानाप्रत पोचतो तेव्हा त्याची पापे असंख्य असली तरी ती ख्रिस्ताच्या रक्ताने झाकल्या जातात. विश्वासाद्वारे नीतिमान ठरण्याची अद्भुतता ही आहे की एकदा आम्हाला पापांची क्षमा मिळाल्यानंतर ती पापे नेहमीसाठी आमच्यापासून दूर होतात, ज्याप्रकारे पूर्व पश्चिमेपासून दूर आहे. आमची पापे आमच्यापासून इतक्या दूर केल्या जातात. जर आपल्याला अजूनही पापांपासून क्षमा प्राप्त झालेली नाही, आपली पापे धुतल्या गेलेली नाहीत, तर ख्रिस्ताजवळ या. तो तुमच्या पापांची क्षमा देण्याकरिता, तुमच्या पापांना तुमच्यापासून दूर करण्याकरिता तयार आहे. ह्या फार व्यवहारात्मक पत्राचा, याकोबाच्या पत्राचा हा शेवट खरोखर श्रोत्यांनो फार विलक्षण आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
श्रोत्यांनो, उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या वचनातील याकोबाच्या पत्रातून आपण मार्गदर्शन ऐकलं. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? काही आशीर्वाद मिळाला असेल किंवा काही प्रश्न असतील किंवा काही प्रार्थना निवेदन असतील तर पत्राद्वारे आम्हास अवश्य लिहा, आम्हाला आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर कार्यक्रम आता इथं संपवूया. परमेश्वर आपलं मार्गदर्शन करो आणि आपल्याला आरोग्य देव. नमस्कार.